चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कोका कोला सिंगापुरात आपल्या पेयामध्ये साखरेचं प्रमाण कमी करणार। सिंगापूरच्या स्वास्थ्य मंत्रालयाच्या वतीनं फिजी ड्रिंक्स आणि ज्यूसच्या जाहिरातींवर प्रतिबंध लावण्यात येणार आहे। मंत्रालयानं सांगितलं की देशातील काही भागात जगातील सर्वात जास्त मधुमेही समोर आले आहेत। हे थांबवण्यासाठी साखरेच्या वापरावर अंकुश घालण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। हाय शुगर असणाऱ्या पेयांवर आरोग्याची चेतावणी देणारं लेबल लावण्याची आवश्यकता आहे। सिंगापूरमध्ये केलेली ही कारवाई मेक्सिको आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये करण्यात आलेल्या उपायांसारखीच होईल। या देशात टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक आणि मुलांसाठी असणारी पेय आणि अन्नपदार्थ यांच्याशी संबंधित जाहिरातीत अधिक कॅलरीजना थांबवण्यासाठी लेबल लावावं लागत आहे। या देशात टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक आणि मुलांसाठी असणारी पेय आणि अन्नपदार्थ यांच्याशी संबंधित जाहिरातीत अधिक कॅलरीजना थांबवण्यासाठी लेबल लावावं लागत आहे आणि त्याचा खुलासाही करावा लागतो आहे। साखर मंत्रालयानं सांगितलं की सर्वच प्रसारमाध्यमांवर कोका कोला कंपनीच्या दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातीसाठी आम्ही काही गाईडलाईन्स जारी करणार आहोत। मंत्रालयानं सांगितलं की सिंगापूरात दारू पिणाऱ्यांवर आणि आयातकांवर कर लावण्याचा विचारही सुरू आहे। काही पेयांच्या विक्रीवरही प्रतिबंध लावला जाऊ शकतो। कोका कोला कंपनीनं सांगितलं की अशा उपायांचं आमच्याकडून स्वागतच आहे। आमची कंपनी आमच्या पेयात साखरेचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करेल। कोका कोला सिंगापूर आणि मलेशियाचे शहर मॅनेजर अहमद अहिया म्हणाले, आमच्या उत्पादनात आम्ही साखरेचं प्रमाण कमी करू, सर्वांसाठी उत्तम असणारी उत्पादनही आम्ही आणणार आहोत।